नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती रायाचं 8वं स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. भुवन दहन काळी काळ विक्राळ जैसा, सकळ गिळित उभा भासला भीम तैसा. दुपटत कपी झोंके झोंकली मेदिनी हे, तळवट धरी धाके धोकली जाऊ पाहे. गिरीवरुनी उडाला तो गिरी गुप्त जाला, घसरत दश गावे भूमिके माजी गेला. उडती झड झडाटे वृक्ष हे नेट पाटे, पडती कडकडाटे आंग घाते दुधाटे. थरथरीत थरारी वज्रलांगूळ जेव्हा, गरगरित गरारी सप्तपाताळ तेव्हा. फणीवर कमठाचे पृष्ठीसी आंग घाली, तगटित पवनाची झेप लंकेसी गेली. थरकत धरणी हे हाणिता वज्रपुच्छे, रगडित रणरंगी राक्षसे तृण तुच्छे. सहजरी पुदळाचा थोर संहार केला, अवघडगड लंका शीघ्र जाळून आला. सहज कर तळे जो मेरुमांदार पाडी, दशवदन रिपुहे कोण कीती बराडी. अगणित गणवेना शक्तिकाळासी हारी, पवन तनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी. जय जय रघुवीर समर्थ.